भक्तगण हो सस्नेह नमस्कार. सनातन संस्थेचे प्रेरणास्थान परमपूज्य डॉक्टर जयंत आठवले यांना वंदन करून विषयाला आरंभ करूया.
दत्तभक्तांनो, विविध उपासना प्रकारांपैकी सर्वात महत्त्वपूर्ण उपासना म्हणजे नामजप. कारण नामजप ही श्री दत्तात्रेयाशी अखंड अनुसंधान साधून देणारी तसेच सोपी व सुलभ साधना आहे.
दत्तजयंती म्हणजे दत्ताचा जन्मोत्सव. दत्तजयंतीला दत्तत्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. दत्तत्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी या दिवशी श्री गुरुदेव दत्त हा नामजप जास्तीत जास्त करावा.
विशिष्ट उद्देशासाठी विशिष्ट देवतेचा नामजप करणे लाभदायक असते. उदाहरणार्थ, प्राणशक्ती वाढण्यासाठी श्री गणेशाचा नामजप, याप्रमाणे पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी दत्ताचा नामजप करणे आवश्यक असते. याविषयी आता समजून घेऊया.
आजकाल बहुतेक व्यक्ती साधना करत नाहीत, तसेच बरेच जण पूर्वजांसाठी करावयाचे श्राद्ध पक्षही नियमितपणे करत नाहीत. त्यामुळे अन पूर्वजांच्या अतृप्त राहिलेल्या वासनांचा परिणाम म्हणून पूर्वजांकडून त्यांच्या कुटुंबियांना त्रास होतो. विवाह न होणे, पतीपत्नीचे न पटणे, गर्भधारणा न होणे किंवा गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे, मूल अपुऱ्या दिवसांचे जन्मणे, मतिमंद किंवा विकलांग अपत्य होणे ही पूर्वजांमुळे होणाऱ्या त्रासांची काही उदाहरणे आहेत. या व्यतिरिक्त दारिद्र्य, शारीरिक आजार अशीही लक्षणे असू शकतात.
पूर्वजांच्या त्रासापासून रक्षण होण्यासाठी दत्ताचा नामजप कसा करावा ते आता जाणून घेऊया. पूर्वजांमुळे सध्या त्रास होत नसला तरी पुढेही तो होऊ नये म्हणून, तसेच जरासा त्रास असल्यास प्रत्येकाने न्यूनतम 3 माळा, मध्यम त्रास असल्यास प्रतिदिन न्यूनतम 6 माळा आणि तीव्र त्रास असल्यास प्रतिदिन न्यूनतम 9 माळा श्री गुरुदेव दत्त हा नामजप करावा. ही झाली दत्ताची नेहमी करावयाची नामजप साधना.
पितृपक्ष हा पितृकर्म करण्याचा सर्वात उत्तम काळ असतो. या काळात दत्ताचा नामजप केल्यास पूर्वजांना गती मिळून पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यास जास्त सहाय्य होते. यासाठी पितृपक्षात प्रत्येकाने प्रतिदिन न्यूनतम 45 मिनिटे श्री गुरुदेव दत्त हा नामजप करावा.
श्री गुरुदेव दत्त, 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 श्री गुरुदेव दत्त.
आपण आता ऐकल्याप्रमाणे आपल्यालाही शास्त्रशुद्ध पद्धतीने दत्ताचा नामजप करून अनुभूती घेता येवो ही गुरुचरणी प्रार्थना आहे.